अध्याय तीन या हटे आय पॉल यहुदी नाय त्या लोखा हटेज आय येसु ख्रिस्ता बोंदीवान है। तुमा पारदेशी लोखाल देवा दोया अखना मोठा काम माओ होपला है। ई तुमा वोनाला है ते देखावा दाखला असने मान गुपची गोठ आखेल त्या प्रमाणे माय आगलाज लिखला है। ते वाचेन ख्रिस्ता गुपचे गोठे बोदेल मा उकेल तुम्हाल होमजताई देवे त्या होबेत आगलार्या काळामा त्या लोखाल उगाडो कोई देखाडलो ना तो पेन आमी ते तो चोखा आत्मा असणे त्या प्रेषित ऐन भविष्यवाद्यात देखाडला है। त्यामाने गुप्ती गोठ ई है का देवा पोहाल वतळ मिळणारा बादा दोना माय यहुद्या रे यहुदी नाय त्याहाल बी त्या पुरो वाटो मिळी। ख्रिस्ता मंडळे माय बेनिहाल बी जागो है। ख्रिस्ता हारी बातमी ऐन त्या हटी ते कोला काम ई त्या मान्या तोवे ख्रिस्ता असणे मिळणार देवा बोरकते वचना भागीदार है। देवाजी मोये दान त्या गोती कामापुरमाने ते मान देनला आता ते कोई आय त्या हरी बातमी सेवक जय हो। बादा बोरसदार हमा जो हाना कोता वाय हानो त्या मान ई दोया देवामा येनलका माये ख्रिस्ता खूब मोठा मोठा दोना हरी बातमी यहुदी नाय त्या लोखामा अखवा एन जे इसु ख्रिस्ता एसने उजबाडला है त्या देवा माय जी गुपची गोट ज्या यहुदी नाय त्या है बी तारण कोणार होय ई होमजाडी आखना वाटो बी मानूज मिळलो है। या हटीका देवा खूब जुदी उकेल जुगामान्या अधिकार ह्याल एन पुढार ह्याल मोंडळे असणे आम्ही हुमजे आपे मालक इसु ख्रिस्त या असणे ई बादा काय कोई लय येणारा असणे त्या पोयला बेतापुरमाने ई जया त्यामाय आम्हाल त्या उऱ्या बोरस कोय ई मात एन त्याच बोरस कोय जायना ई आम्हाल मिळला है। या हटी आय को मागू का तुम्हे हटी जे मा संकटे ते कोय तुम्हा मागार लहा मा ते तुम्हे मोठा पोन ओहडा है। या हटी आय आपे मालक इसु ख्रिस्ता अभाअंबूर गुडगा टेको त्यापाने जुगा मान्या एन दोरती वर्या त्या आखा कुटुंबाल नाव मिळला है। आय ओहडी रावणी कोहू का मोठेपणा दोना मोया पोरमाने तुम्हाल ओहडो दोये दान देवा का तुम्हा त्या आत्मा असणे मोनामाय गोती को बोय जावा बोरसा असणे ख्रिस्ते तुम्हे मोनामा वोहती कोवा या हटिका तुम्हा मोये माय मुळे कोय मजबूत एन पायो टाकला एकोय होय। ख्रिस्ता मोया कोली लांबी पोगळी कोली उंडी एन कोली उची है ई तुम्हाय देवा बादा पोहा अरे हुमजी लेवा ये खूब मोठे मोये तुम्हा स्वताल अनुभव येवा ये खोराखोरी मोया होमाजे कोता मोठी है ते सुरुवात एन सेवट होमजना आपे विचारा बारे है सेवट तुम्हा देवा बादे पुरे पुना होदू पुरा वा तेरी आमिया माजी मागझे नाय ते विचार कोझे त्या कोता आम्हाय काम करणारा गोती खूप डिगा कोरा गोतीवान है ए येसु ख्रिस्ता असणे मंडळी तारक कोणा मोठो बेत ते कोलो है त्या हटी जोलमजुग बादी पिढी उदू त्याल मोठो मान एन मोठेपण मिळे।